चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस शेतकरी ऐन निवडणुकीत देऊ शकतात भाजपला झटका। शामली येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकी प्रकरणी आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताच्या एकाही घोषणेचा समावेश नसल्यामुळं अखिल भारतीय किसान युनियननं येत्या 14 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। तसंच उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या कार्यालयालाही घेराव घालण्याची घोषणा किसान युनियननं केली आहे। ऊस बिलाची थकबाकी मिळाली तरच लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करू, अन्यथा भाजपला विरोधाला सामोरं जावं लागेल असा इशारा किसान युनियननं दिला आहे। उत्तर प्रदेशमधील ऊस बिल थकबाकी प्रकरणी अखिल भारतीय किसान युनियन आक्रमक झाली आहे। येत्या 14 फेब्रुवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। तसंच कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। यावेळचं आंदोलन म्हणजे आर पारची लढाई असेल असं किसान युनियनच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे। युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेश टिकैत यांनी आंदोलनाची रणनीती तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे। ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येणार असून जोपर्यंत मंत्री राणा धरणं आंदोलनात येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं टिकैत यांनी सांगितलं। तसंच जर आता FRP ची थकबाकी मिळाली नाही तर लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरलाच विरोध का? सध्या उत्तर प्रदेशमध्ये 10 वर्षापूर्वीच्या ट्रॅक्टरना बंदी करण्यात आली आहे, त्यावरही किसान युनियननं आक्रमक भूमिका घेतली आहे। जर अधिकाऱ्यांच्या 10 वर्षांपूर्वीच्या गाड्या रस्त्यावर धावत असतील तर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरलाच विरोध का असा प्रश्न युनियननं उपस्थित केला आहे। या प्रकरणी युनियन आंदोलन करणार असून अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तपासणी करणार आहे, त्यात जुन्या गाड्या जप्त करण्यात येतील असं युनियननं स्पष्ट केलं आहे।